हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे घ्निश्च म आपश्च मे विरुधश्च म ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
श्रीराम कृपया सर्व साधकांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या जागेवरच ओळीतच पुढे से पुढे सरकून घ्यावं.
परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर 1992 माया अपार्टमेंट नजीक संध्याकाळचे केंद्र हरिपाठातील पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरीशी न भजत दैवत या अभंगावरील सद्भक्त श्री आणि रुद्ध देशमुख यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. एक आहे आत्मा अकर्ता अलिप्त, दुसरा आहे जीव देह मनाच्या नादी लागून स्वरूपाला विसरलेला, तिसरा आहे देह मन बुद्धी अहंकाराच्या स्वाधीन असलेला. आत्मा स्वयं मोक्षरूप आहे, मग मोक्ष कोण आला? आत्मा येत नाही जात नाही, परंतु जो जीव अहंकारासहित सर्व संस्कार घेऊन येतो व जातो म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मतो व मरतो त्या जीवाला मोक्ष आहे, जर त्या जीवावर उत्तम संस्कार झाले, सद्गुरूंचा अनुग्रह लाभला, गुरुपरिष्ठ मार्गाने ध्यान साधना कट्टाने करीत राहिला तर त्याला स्वयंबोध होऊ शकतो, तोच मी हे आत्मज्ञान होऊ शकते। श्रुतीचा सिद्धांत काय? ज्ञानात एव तू कैवल्यम, मोक्ष हा ज्ञानानेच मिळतो। जीव हा मुळातच ब्रह्म असूनही अज्ञानाने भ्रांतीने स्वतःचे सच्चिदानंद स्वरूप विसरतो आणि मी सुखी नी दुःखी निंद वंद पापी पुण्यवान आहे अशा भ्रमात अडकतो व संसार चक्रात गुंततो। संसार हेच दीर्घ स्वप्न, माझी ओसान ती जन। स्वप्नात एखादा मनुष्य बरळत असेल तर ते बरळणे थांबविण्यासाठी उपाय कोणता? तर तो उपाय म्हणजे त्याला जाग करणं। ज्ञानोवांची सुंदर ओवी आहे, म्हणून स्वप्नीची या भया ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानाची खड्ग। मी देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, देहाला लागलेला हा संसार माझा आहे अशा भ्रांतीत असणं म्हणजे स्वप्न, आणि जागृती म्हणजे मी ब्रह्मच आहे या बोधावर येणं। परंतु मी ब्रह्म आहे असं केवळ तोंडाने म्हणून ब्रह्म होता येत नाही। एका श्रीमंत ग्रस्थाने एक पोपट पाळला, त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं, नाना तऱ्हेची फळे या पोपटासाठी मालक आणायचा। त्याने पोपटाला सोहम सोहम म्हणायला शिकवलं होतं। येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना मोठं कौतुक वाटायचं की यांच्या घरचा पोपट सुद्धा सारखं सोहम सोहम म्हणतो। एक दिवस पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं, पोपट बाहेर आला, एका बोक्याने मानगूट पगडली, त्याबरोबर सोहम राहिला बाजूला आणि क्या क्या असा चित्कार सुरू झाला। म्हणून सोहम सोहम असं नुसतं घोकून होत नाही, तो बोधच व्हावा लागतो। सोहम हा केवळ जप नाही, तो बोध आहे। सहा, तो विश्वात्मक प्रभू ज्या आनंद रूपाने जगामध्ये खेळतो त्याच आनंदाने जीव ही देहामध्ये खेळतो आहे असा बोध, त्याचे स्मरण करण्यासाठी सोहम करायचे। मी रामरूप आहे हे स्मरण ठेवण्यासाठी राम राम असे नामस्मरण करायचे। एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलणे संपवले। पुढील केंद्र शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र। केंद्राच्या कार्यक्रमांतर्गत हरिपाठातील संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधिजे या अभंगावरील सद्भक्त श्री निलिंद जोशी यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत। प्रगट रामाचे निशान आत्माराम आनंद घन विश्वभर विद्यमान भाग्य करे परमात्म्याचे अंश अवतार राम कृष्ण त्यांचे अवतार संत ते संत सर्वांच्या जीवनाशी एकरूप होऊन हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला। ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणे या व्यापक बोधात ते संत राहतात आणि त्यांच्याप्रमाणेच ते साधक मंडळींनाही कसे घडवू पाहतात। राम आत्मारामाचा डंका सर्व ठिकाणी प्रकट आहे, प्रत्येक प्राणी मात्रांची हालचाल त्याचेच अधिष्ठान होते। सगळ्यांचे चालणे बोलणे ज्या एकाचेच अधिष्ठान होते तो आहे राम, तो राम आत्माराम प्रकट आहे। चालते शरीर कोणाच्याही सत्ते कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तो सर्वांच्या हृदयात आहे। ईश्वर सर्व भूतानाम हृदयेशे अर्जुन तिष्ठती तसाच तो बाहेरही प्रकट आहे। तो राम द्रष्टा आहे हनुमंता आहे भरता व भोगताही आहे। तो राम आनंद घन आहे म्हणजे घनदाट भरलेला घनानंद आनंद इनकारणे असा प्रगट आहे। विश्वंभर आहे म्हणजे सर्व विश्वाचे भरण पोषण करणार आहे। तुमच्या प्रत्येक कृतीतून तोच प्रगट होतो असा असलेला तो राम आपण पूर्वजन्मी जन्मोजन्मी पुण्य केले असेल तर भाग्याने करतो आणि असे भाग्य ध्यानाने नामस्मरणाने उजळते। सद्गुरूंची भेट झाल्यावर त्यांनी कृपांकित केल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो साधना करतो तो भाग्यवान, त्याला हा राम आत्माराम विश्वंभर विद्यमान असलेला भाग्याने कळतो. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 1992 माया कॉन्व्हेंट मधील संध्याकाळचे केंद्र. हरिपाठातील नामामृत गोळी वैष्णवाला आदरी योगीया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. या अभंगावरील सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांचे निरूपणानंतर दरमहा पहिल्या बुधवारी होणारा बाल संस्कार केंद्राचा कार्यक्रम झाला. त्यावर आशीर्वचन देताना स्वामीजी बोलतायत, काही संस्कारांची बालपणापासूनच आवश्यकता आहे. मनाला सारखे धक्के बसत असतात, या धक्क्यातून मुक्त होण्यासाठी परमार्थ मार्ग आहे. बाहेर सगळ्या क्षेत्रामधील परिस्थिती पाहता स्पर्धा धावाधाव अतृप्ती अशांती असमाधान दिसून येते. तेथे काय केले असता समाधान लाभेल? आपला तो गळा घेई उनी आपला आणि आपल्या इष्टमित्रासाठी ज्यांना ज्यांना प्रामाणिक जीवन जगायचे आहे त्यांच्यासाठी हा परमार्थ मार्ग आहे. जीवनात संघर्ष होणारच, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, मात्र समाधान हे सज्जनाचे योगेच मिळू शकते. ते आत्मरूप झाल्यामुळे किंबहुना सोये जीव आत्मयाला आहे तव जे होय तया नाव सुख. अहम आत्मा हे कधीची विसरू नये समर्पण. देह मी नाही, देहासंबंधी माझे कोणी नाही. स्वामी स्वरूपानंद अखंड सोहम भावातच राहत असत. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. चालता बोलता न मोडे आसन न भंगे ते मौन कदा काय. स्वामी म्हणे राधे हवीता आनंद लागत असे छंद स्वरूपाचा. आपणही संसार प्रेमाने करावा. संसार सोडायला कुणीही सांगत नाही. उदट ते म्हणतात संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा. आपुदा आपण शोध घ्यावा अंतर्यानी. आताच आपण या बाल साधकाकडून मनाच्या सुखावरील निरूपण ऐकली. लहान मुलं आता मनाच्या सुखांचे अर्थ सांगतायत. परमात्मा म्हणजे नेमकं काय ते सांगितले यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट ती कोणती? प्रश्न एवढाच आहे की परमात्मा म्हणजे नेमके काय याविषयी समाजामध्ये गोंधळ मात्र कायमच आहे. परमात्मा म्हणजे काही नुसतं पाठांतर नव्हे. पाठांतर हे परमार्थाचं आवश्यक अंग आहे. परमार्थ म्हणजे अभंग गायन देखील नव्हे. अभंग गायन हे परमार्थाचे अंग आहे. तथापि अभंग गाणं म्हणजे परमार्थ, उदंड पाठांतर म्हणजे परमार्थ, प्रवचन करणे म्हणजे परमार्थ, ध्यानाला बसणं म्हणजे परमार्थ, नामस्मरण म्हणजे परमार्थ, अशा ज्या काही कल्पना आहेत त्या तितक्याशा बरोबर नाहीत. हे सगळे जरी परमार्थाचे अंग असले तरी परमार्थ म्हणजे जो अभंग आपण गायला तसे त्यातील अर्थाप्रमाणे आपण होणे आहे हे आपण विसरतो. अशी कल्पना करा की अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसारात. हा अभंग 100 वेळा गायला पण गाणारा संसारात गुंततच गेला आणि सोहम ध्यानाला बसलाच नाही तर 100 वेळा गाऊन देखील त्याने परमार्थ केला असं म्हणता येणार नाही. तसे सगळेच्या सगळे 205 मानाचे श्लोक पाठ केले म्हणून तो परमार्थी होत नाही. समर्थाना अभिप्रेत असलेला अर्थ पचवून मुरवून आपण तसं होणं म्हणजे परमार्थी होणं होय. काय समजलात? एवढं बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. हरी ओम तत्सत.
अर्चना म्हण अभंग म्हण सद्भक्त अर्चना दाते अभंग म्हणते आहे हे मी तुमच्याकरता सांगत नाहीये. ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग जे ऐकतात त्यांना असं वाटतं की आपण डिस्कनेक्ट झालो. हा मधला जो वेळ आहे तो त्यांचा ब्लँक जातो म्हणून मी बोललो.
आहारे सावरिया कैसे वाजविली मुरली, आहारे सावरिया कैसे वाजविली मुरली। तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी, तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी। विभल झाले अंतकरणी, घरधंदा विसरले कैसी वाजविली मुरली। आहारे सावरिया कैसी वाजविली मुरली। मुरली नभे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण। मुरली नभे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण। संसार केला दान दान, हृदयी येऊनी संचरली कैसी वाजविली मुरली। आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली। तुझ्या मुरलीचे सुरतान विसरले देहभान, तुझ्या मुरलीचे सुरतान विसरले देहभान। घर सोडूनी धरिले रान, वृंदावनी गेले ये कैसी वाजविली मुरली। आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली। एका जनार्दनी म्हणे गोविंदा, पतित पावना परमानंदा। एका जनार्दनी म्हणे गोविंदा, पतित पावना परमानंदा। तुझ्या नामा सामज धंदा, वृत्ती तव पदी निवर्तली कैसी वाजविली मुरली। आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली। कैसी वाजविली मुरली कैशी वाजविली मुरली।
हरि हरि, खूप छान। हरि हरि। एक निवेदन आहे आणि एक प्रश्न देखील आहे, खूप दिवस मी घेऊन येतोय खरा। मला तुमच्या व्यतिरिक्त अजून काही नको। हे दान देणं खर तर तुमच्याकरता सगळ्यात सोपं आणि सगळे तुम्हाला दानशूर दाता असं म्हणतातही। याचक जेव्हा दानशूरापाशी काही मागतो तेव्हा पात्र अपात्र असं काही न पाहता तो दान देतोच असं ऐकलं आहे। या दानाकरता मी अपात्र आहे हे खरं, पण ती पात्रता प्रदान करणं हे तुम्हाला तरी कठीण कुठे आहे। कितीही हीण असलं तरी सोनाराला ते सोन्यातून बाजूला करता येत नाही का? मी आळशी आणि अवगुणही किती आहेत माझ्या ठाई काही समजतात, बाकी तुम्हालाच ठाऊक। या सगळ्या परिस्थितीत मी माझ्या कर्तृत्वानं ध्येय गाठणं अशक्य आहे। याच्यात दारात उभा आहे त्याला आपली पात्रता समजली आहे, आपण काय मागतो आहोत याचही भान त्याला आहे, बाकी देणं न देणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे। असं एक मोठं गोड निवेदन। आपल्या इथं जी साधक मंडळी येतात त्यांचे भाव कसे आहेत हे या निवेदनावरून समजायला मदत होते। परमार्थाकडे देखील किती तीव्रतेने आपण पाहता हे या निवेदनांवरून समजत। ही जी मनोगत आहेत अथवा निवेदन आहेत ते आपल्या अंतर्यामी दृढतम संकल्प म्हणून बनून राहतात याची तुम्हाला कल्पना नाहीये। जे व्हावं असं वाटतं आहे ते होईन हा संकल्प देखील त्याच वेळेला घडत असतो। काशीस जावे नित्य वदावे फार जुन्या काळी म्हणत असत। काशीला जाणं ज्या काळी फार कठीण होतं त्या काळी नेहमी काशीला मी जाईन असं तरी म्हणत राहावं असं म्हणायचंय। अवघड जरी असलं तरी देखील त्या संकल्पामुळे कधीतरी काशीला जाणं शक्य होईल। तसं आपल्याला जो परमार्थ करायचा आहे, काय परमार्थ करायचा आहे, काय व्हायचं आहे, आपण अजून होत नाही आहोत हे सर्व आपल्या लक्षात असलं म्हणजे मग चालणं सुलभ होतं। चालण्याची प्रेरणा देखील मागण्यामधूनच मिळते, म्हणून मागणं हे चुकीचं नाहीये। सद्गुरु तर दानी असतातच। तुझे औदार्य प्रसिद्ध देता न म्हणसी पात्रा पात्र कैवल्या ऐसे पवित्र जे वैरियाही दिधले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मोक्षु दुराराध्य कीर होय तरी तोही आराधी तुझे पाय धाडीसी तेथ जाय पायी कुजैसा जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। ज्ञानेश्वर महाराज गुरुस्तवन करताना निवृत्तीनाथांना आपण शुद्ध स्वरूप आहात, आपण उदारतेमध्ये प्रसिद्ध आहात असं म्हणतात। हे जे सद्गुरूंचं औदार्य आहे त्यात त्या औदार्यामुळेच परमार्थ शिल्लक आहे. सद्गुरूंचं जे औदार्य आहे त्या औदार्यामुळे आपल्या सद्भावनेला विविध प्रकारचे अनुकूल असे अंकुर फुटतात. जर औदार्य नसेल, कोंभेला उन्मेख सुके जरी उदास तुम्ही, सद्गुरु जर आपल्या बाबत उदास आहेत असं वाटलं तर निर्माण होत असलेला कोवळा ज्ञानाचा अंकुर देखील सुकून जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण सद्गुरु कधीही कोणाबद्दल उदास नसतात. सद्गुरूंसारखा दानशूर दुसरा कोणी नाही. आणि हे दान देताना ते पात्रापात्र पाहत नाहीत हेही तितकंच खरं आहे. स्वरूपानंद असं म्हणतात की आस्थेची संज्ञा देखील पुरे, संपूर्ण पात्र व्यक्ती समोर यावी आणि मग अनुग्रह करावा असं जर म्हटलं तर मग सगळ्या जीवन काळात एखाद्या संतांच्या देखील सर्व जीवन काळात एक दोन पाच जण समोर येतील की फार संपूर्ण तयार होऊन आले आणि मग अनुग्रहासाठी तेच योग्य आहेत. स्वामीजींनी जेव्हा विचारलं की समोर आलेली व्यक्ती अनुग्रहासाठी योग्य आहे की नाही हे मी कसं समजू, तेव्हा ते असं म्हणाले की आस्थेची संज्ञा देखील पुरे. त्याला आस्था आहे हाच त्याचा अधिकार. त्याचा अधिकार हळूहळू वाढत जाणं अपेक्षित आहे, वाढत जाईल. आणि जी अपात्रता आपण समजतो ती अपात्रता आपल्या प्रकृतीत भरलेली आहे. कोणाचीही झाली तरी प्रकृती ही अशुद्धच असते. असं असल्यामुळं आणि आपला आपण म्हणजे प्रकृती असा बोध असल्यामुळं आपण आपल्या स्वतःला अपात्र, पापी, काहीही न समजणारा, अज्ञानी असं समजत असतो. कारण आपण म्हणजे देह असं आपलं समीकरण असतं. सद्गुरु जे सांगतात किंवा सद्गुरूंना जे सांगायचं आहे त्याच्यापेक्षा विपरीत अशा भावामध्ये आपण सदा सर्व काळ असतो. सद्गुरु सांगतात की ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, मात्र आपण तसं मानत नाही. कारण आपल्याला माहीत असतं जो ब्रह्म म्हणून आपल्या स्वतःला म्हणवतो तो किती मत्सरी, किती कामी, किती क्रोधी, हे आपल्या प्रकृतीचे रंग चढलेलेच असतात जीवावर. जसा एखादा स्फटिकाचा खडा तांबड्या वेल्वेटवर ठेवला तर तो तांबडा दिसतो, निळ्या वेल्वेटवर ठेवला तर तो निळा दिसतो, पण तो तांबडाही नसतो आणि निळाही नसतो. पण वेल्वेटवर ठेवल्यामुळं स्फटिकाला देखील त्या वेल्वेटचा रंग प्राप्त होतो. तसं वस्तुत अव्यक्त, अचिंत्य, अक्षर, जन्म मरण रहित, अविनाशी, आनंद स्वरूप. जन्म मरण रहित म्हणजे जन्मही नाही म्हणून मृत्यूही नाही असा एवं गुण विशिष्ट असे आपण आपण जन्मणारे, मरणारे, पाप करणारे, पुण्य करणारे, कर्म करणारे, कर्माचं फळ भोगणारे असे होऊन जातो. आणि एकदा कर्मामध्ये सापडला आणि जे अपरिहार्य आहे, कर्मामध्ये एकदा सापडला की कर्माचे देखील नाना गुण अंगाला लागतात. कर्म जर चांगलं असेल, सत्कर्म असेल, कर्म जर वाईट असेल, दुष्कर्म असेल, तर त्या त्या प्रकारचे गुण मनाला चिकटल्याखेरीज राहत नाहीत, बुद्धीला चिकटल्याखेरीज राहत नाहीत, चित्तावर देखील त्याचे परिणाम होतात. आणि मन, चित्त यालाच आपण मी समजत असल्यामुळं स्फटिकाचा खडा वेल्वेटवर ठेवला जातो आणि वेल्वेटचा रंगच त्याला प्राप्त झाला असं दिसायला सुरुवात होते. म्हणून सद्गुरु तर देत आहेत आणि हर क्षणाला देत आहेत. पात्रता देणं याचाही अर्थ प्रकृतीपासून झडझडून आपण वेगळे आहोत अशा प्रकारचा कायम बोध राहणं. बाकी परमार्थ सोपा आहे, तसं ध्यान सोपं आहे. एखाद वेळेस ध्यान चांगलं लागू शकतं, लक्षात ठेवा. तुम्ही आळंदीला गेलात, तुम्ही पावसला गेलात, तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी गेलात, तर कोणाचंही मन शांत होतं. ध्यान लागणं देखील तितकं कठीण नाहीये. परमार्थिक भाव कायम टिकणं कठीण आहे. नामामध्ये देखील आनंद मिळू शकतो. अनुषंगिक साधना करताना सगळे आपण परमात्म्याशी जणू एक रूप असे होऊ शकतात, होतात. आपल्या अनुभवाचं आहे ते. पण तिथून खाली उतरल्यानंतर परत प्रकृतीमध्ये वर्तन जेव्हा होतं तेव्हा तो बोध जातो. म्हणून कोणत्या तरी एका क्षणी ज्ञानी पुरुष हा प्रकृतीपासून मी वेगळा अशी उडी मारतो. प्रकृतीपासून आपण वेगळे, इदं शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. हे शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणायचं. या क्षेत्राच्या ठिकाणी नाना विकार आहेत, नाना गुण दोष आहेत. पण हे क्षेत्र आहे असं जो जाणणार आहे, एतद यो व्यक्ती तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदाहा, हे क्षेत्र आहे असं जाणणारा मात्र क्षेत्रज्ञ या नावाने ओळखला जातो. म्हणून जेव्हा दान मिळतं तेव्हा देखील खर तर आपली बुद्धी आपण प्रकृती नाही अशी स्थिर होते. मग जे आहे ते स्वतः सिद्धच आहे. ते घोकायला लागतं, त्याच्याकरता ध्यान करायला लागतं. पण प्रकृतीपासून आपण वेगळे, अज्ञानापासून आपण वेगळे असा बोध झाल्याबरोबर तो ज्ञानाला प्राप्त होतो. आणि पात्रता याचाही अर्थ तुम्हाला सांगतो की या अज्ञानापासून दूर राहणं, प्रकृतीपासून दूर राहणं ही करामत सद्गुरूंच्या कृपेनी घडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो. आमचा प्रकृतीच्या पलीकडचा भाव कल्पनेशिवाय जर पाहू शकलास कसा पाहायचा. श्रीकृष्ण गवळ्याचा मुलगा, चोर, व्यभिचारी, दैवी गुणसंपदेनी युक्त असा भगवान विष्णूंचा अवतार किती प्रवाद होते. त्या काळात असणारा अतिशय सुंदर पुरुष, अतिशय बलवान, ज्यांनी मोठ्या मोठ्या धेंडांना शिक्षा दिली असा, ज्याच्या समोर मोठ्या मोठ्या योद्ध्यांनाही उभं राहता येत नाही असं राजकारण धुरंधर, असा जो आमचा प्रकृतीचा भाव आहे, बरा आणि वाईट अशी ज्याची चर्चा होते असा, तसंच आम्ही म्हणजे जर परमात्मा या अंगाने भगवंत बोलत असतील, कारण आधीचे श्लोक आहेत, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्ववस्थिता नच मत्स्थानी भूतानी पश्चमे योगमैश्वरम. मी अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व विश्व व्यापून राहिलेलो आहे. मग विश्व ही त्याची प्रकृती असेल, आणि ही प्रकृती बाजूला सारून प्रकृतीच्या पलीकडे असणारा माझा भाव म्हणजे हा खांब आहे. हा खांब कोणाच्या तरी सत्तेमुळं आहे. खांब बाजूला सारून, पंचमहाभूत बाजूला सारून, प्रकृती बाजूला सारून, त्याच्याही मुळाशी असणारी गोष्ट तू कल्पनारहित होऊन जर पाहिलीस तर दोन्ही अर्थाने मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणवनी. सर्वत्र मी एकच भरून राहिलेलो आहे असं तुझ्या लक्षात येईल. प्रकृतीच्या पलीकडचा भाव, भगवंतांच्या प्रकृतीच्या पलीकडचा भाव पाहण्यासाठी आपण आपल्या प्रकृतीचा भाव ओलांडणं गरजेचं आहे. आपण आपल्या प्रकृतीतून तो पाहू शकत नाही. आपण आपल्या प्रकृतीतून जर पाहायला गेलो तर आपण जसा चष्मा घातलेला आहे तशा प्रकारे आपल्याला विश्व दिसणार. आपले जसे ग्रह आहेत तसं आपल्याला सर्वसाधारणपणाने विश्व दिसतं. मध्यंतरी एक ग्रहस्थ मला भेटले, ते म्हणाले इतका चांगुलपणा आहे तुम्हाला सांगतो जगात. आमचं घर जाळलं एका दंगलीमध्ये आणि ते रडायला लागले. मला असं वाटलं की घर जाळलं या घटनेमुळे ते रडायला लागले. ते म्हणाले की आमचं घर जाळलं पण ते लोक इतके दयाळू होते. माझी आई आजी म्हाताऱ्या आजोबा भाऊ वहिनी पुतणे असे सगळे घरात होते, त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि मग घर जाळलं. किती दयाळू. असं म्हणून ते रडायला लागले. त्यांना राग आलेला होता म्हणून त्यांनी आमचं घर जाळलं. पण या सगळ्यांना बाहेर काढलं, आपला समाज मुळातच चांगला आहे असं ते म्हणाले. घर जाळण्याची गोष्ट ते कशा पद्धतीने सांगत होते, त्यांचं स्वतःचं घर कोणीतरी जाळलेलं होतं. आपली जशी प्रकृती असते तशी. तसंच मला एक जण भेटले, मी प्रवास करत होतो काही वाचत होतो, एक कुठला तरी पारमार्थिक ग्रंथ माझ्या हातात होता. माझ्या शेजारी बसलेले ग्रहस्थ सारखे माझ्याकडे पाहत होते आणि मग थोड्या वेळ मी पुस्तक मिटलं आणि नुसतं बसलेलं होतो तर मला म्हणाले की काय वाचताय. मी सांगितलं अमुक अमुक पुस्तक वाचतोय. ते म्हणाले या सगळ्यावर तुमचा विश्वास आहे, हे खरं आहे असं तुम्हाला वाटतं. खरं जर पाहायचं झालं तर सगळे लबाड आहेत. हे त्यांच्या प्रकृतीतलं पाहणं होतं. कोणी चांगलं नसतं हो, संत वगैरे काही नाही. सगळा धंदा चाललेला आहे, सगळं पैशाकरता चाललेलं आहे असं ते म्हणाले. म्हणून पात्रता म्हणजे आपल्या प्रकृतीला बाजूला सारणं. आपल्या प्रकृतीला बाजूला सारण्याची युक्ती म्हणून तू परमात्म स्वरूप आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस असं सद्गुरूंनी सांगितलेलं असतं. म्हणून सोहम भजन करावं, सतत तोच मी आहे अशा प्रकारचा आठव धरण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे काही काय जर होत असेल, कोणाला जर असं वाटेल तोच मी आहे असं म्हटल्यामुळं तो आपल्याला समजेल पण प्रकृती बाजूला होते. सोहम भजनाचं देखील इंगित तुम्हाला सांगतो. सतत तोच मी असं अनुसंधान ठेवल्यामुळं कुठे एकदम तो समजतो असं होत नाही. आपण जे नाही आहोत ते नाहीये हे समजतं. आपण देह मन बुद्धी नाही, अलिप्तता अंगात येते. प्रकृती पहिलीकडील भावो जरी कल्पने विण लागसी पाहो, आपण आपली स्वतःची प्रकृती ओलांडायला सक्षम होतो हे घडतं. स्वामीजी स्वरूपानंदांना म्हणाले की स्वामीजी आपण केवढे मोठे झालात, केवढे महान आहात. तर ते म्हणाले मी तरी काय केलं, मी लाख वेळेला घोकलं की तो मी आहे आणि मी तो तेच होऊन राहिलो. याचा अर्थ प्रथम प्रकृती बाजूला झाली आणि मग जे आहे ते समजलं. साईबाबांच्या इथं कोणी गीता म्हणत होत, काय नाव त्यांचं, दाभोळकर, तर ते पुटपुटत गीता म्हणत होते. तिथं बाजूला बसून राहिले, ते मशिदीत साईबाबा बसलेले होते आणि त्यांनी एकदम विचारलं की दाभोळकर काय म्हणताय, तर ते म्हणाले गीता म्हणतोय. कुठला श्लोक म्हणताय, ते म्हणे तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा. काय अर्थ आहे हो त्याचा. तेव्हा दाभोळकर म्हणाले ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्याला ते ज्ञान झालेलं आहे त्याला प्रणिपात करून शरण जाऊन प्रणिपात करून त्यांना परिप्रश्न विचारून त्यांची सेवा करावी. त्यामुळं ते ज्ञानाचा उपदेश करतील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा, तत्वदर्शी ज्ञानी, अशा व्यक्तीला ज्ञानाचा उपदेश करतील. तेव्हा इतक्या त्वरेने पटकन साईबाबा म्हणाले, अज्ञान दूर करतात. ज्ञानाचा उपदेश, ज्ञान तर स्वयंसिद्धच आहे, अज्ञान दूर करतात. शेवाळ बाजूला सारलं की पाणी आहेच, तसं अज्ञान दूर होणं, प्रकृती दूर होणं हे झालं की ज्ञान प्राप्त होतच. म्हणून सगळ्या साधना या अज्ञान दूर करण्यासाठी आहेत, ज्ञानासाठी कोणतीही साधना नाही. नामस्मरण असो, नामस्मरणाने प्रकृती बाजूला होते, परमात्म्याशी एकरूपता ठरलेली आहे. ध्यानाने देखील विचार नाहीसे होतात, विचार शून्यता येते. आपल्या ठिकाणी असणारी सर्वात सूक्ष्म प्रकृती म्हणजे मन आहे. मनच नाहीसं होतं. मन नाहीसं झालं की मनामध्ये असणारं विश्व नाहीसं होतं. मी हा भाव नाहीसा होतो. मी आणि तू हा भाव नाहीसा होतो. आणि मन नाहीसं झालं, अत्यंतिक अमन अशा स्थितीमध्ये केवळ एकटा शिल्लक राहतो, ज्याला समस्त मन नाहीसं झालं. अमन अवस्था चालू आहे हे ज्याला समजतं तो शिल्लक राहतो. अर्थात प्रकृती नाहीशी होते आणि परमात्मा निर्माण करण्यासाठी काही करावं लागत नाही. जो एकमेव शिल्लक राहतो तो मुळातच एकमेव अद्वितीय असा आत्माच असतो. त्याला आत्मभान आपलं आपण येतं. इंग्रजीत शब्द आहे रिअलायझेशन. त्याला आपलं आपलं समजतं. बाहेरून कोणीही सांगत नाही, बुद्धी सांगत नाही, मन सांगत नाही, विचार सांगत नाहीत. आपलंच आपल्याला समजतं की आपण परमात्मा स्वरूप आहोत. म्हणून मी आळशी, मी अवगुणी, माझ्यात अवगुण आहेत. किती आहेत मला समजलेले आहेत, बाकीचे तुम्हाला समजलेले आहेत. जी गुणी आणि अवगुणी अशी प्रकृती जी काही असेल प्रत्येकालाच लाभलेली आहे. ती प्रकृती म्हणजे आपण नव्हे, अशा प्रकारचा बोध, अशा प्रकारचा निश्चय प्राप्त करणं म्हणजेच परमार्थामध्ये पात्र होणं आहे. कधी कधी असं होतं की खूप प्रेमानी केलेल्या निवेदनाचं देखील विश्लेषण आवश्यक राहतं. त्याच्यातून देखील आपल्याला बरंच काही मिळतं, बरंच काही समजतं. असं असल्यामुळं मी हे वाचून दाखवलं. प्रवचनामध्ये आपण सांगितलेत, अजून एक प्रश्न आहे की अबोधाने जन्माला येतो तो जीव, याउलट परिपूर्ण बोधाने जन्म घेतो तो ईश्वर. तसेच प्रत्येक जीवाला ईश्वरत्वाकडे जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. स्वामीजी, आपल्या कृपेने आपण सांगितलेली साधना करण्याचा व त्याला सुसंगत जीवन जगण्याची प्रत्येक साधक आपल्या परीने पराकाष्ठा करतो आहे, हे मला अगदी मान्य आहे. तुमच्या सर्वांच्या बाबत हे मला अगदी मान्य आहे. तुम्ही श्रवणाकरता खरंच पराकाष्ठा करता आणि एका एका ठिकाणी वर्षानुवर्ष येणं ही सोपी गोष्ट नाही. स्वामीजी म्हणायचे की ज्ञानेश्वरीचं निरूपण कीर्तन असेल तर तिथं जरा तरी गाणं आहे, वाजवणं आहे, गोष्टी आहेत, अवांतर काही गोष्टी आहेत. प्रवचन ऐकायला वर्षानुवर्ष येणं, श्रवणासाठी वर्षानुवर्ष येणं, तुम्ही तुमच्या परीने खरंच पराकाष्ठा करता आहात. समजून घेत आहात. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीसी, शिवाय तुम्ही करता देखील. जर या जन्मात आपल्याला तर या जन्मात आपल्याला ईश्वराकडे कितपत जाता येईल त्याचा विचार आम्ही करावा की जशी होईल तशी साधना करावी. कारण प्रोबॅबिलिटी आहे. आपण अबोधानी जन्माला आलो हे खरं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं करता करता आपण इथपर्यंत आलो, या जन्मामध्ये आलो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे हेही खरं आहे. कारण वासनेच्या संगतीमुळं मनावर बुद्धीवर जे खोल संस्कार उमटलेले असतात ते संस्कार जीव आपल्या स्वतःचे मानतो आणि त्या वासनेच्या पूर्तीसाठी म्हणून जन्म घेण्याची इच्छा धरतो. म्हणून वस्तुतः अजन्म असणारा पण आपण जन्मतो आपण मरतो अशा भावनेने वारंवार जन्माला येतो. पण हे सर्व करत असताना वासनेच्या संगतीतच जन्म होत असताना केवळ वासना पोषण्याचं काम कोणी करत नाही. कोणीही एक व्यक्ती चांगली असो अथवा वाईट असो अथवा कशीही असो तिच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्रेरणा गृहीत असतात. एका परमार्थी व्यक्तीमध्ये देखील क्रोधाची प्रेरणा असते, कामाची प्रेरणा असते, कर्माची प्रेरणा असते आणि हे स्वाभाविक आहे. अनेक प्रकारचे विकार असतात हे सगळं गृहीत धरायचं असतं. व्यक्ती म्हणजे त्याच्या ठिकाणी सगळं आहे असं गृहीत धरायचं असतं. पण परमार्थाची ही प्रेरणा आहे, त्याच्या बरोबरीने ही प्रेरणा आहे. काही सद्वासना या असतातच, काही सदिच्छा या असतातच. त्यामुळे केवळ वाईट गोष्टींमुळेच सगळं जीवन चाललेलं आहे असं नाही. त्याच्याच अंतर्गत जेव्हा रजोगुणी अशी प्रकृती प्रवृत्ती जास्त असते तेव्हा मनुष्य पुष्कळ मान मरात उद्योग व्यवसाय पैसा मिळवणं असं करतो. पण एका दिवसात तो थोडा वेळ तरी अगदी खूप रजोगुणी मनुष्य असला तर 5 मिनिटं का होईना जरा शांत होतो. त्याच्या ठिकाणी थोडा वेळापुरता का होईना सत्वगुण निर्माण होतो. त्याला 5 मिनिटं तरी वाटतं की हे सगळं आहे खरं पण शांती ही महत्वाची आहे बरं का. कुठेतरी कोणाची तरी कृपा आपल्यावर हवी असा भाव त्याला स्पर्शून जातो. त्यांनी त्याचा फॉलोअप खूप केला नसेल, त्या भावनेला धरून तो जीवन जगला नसेल. पण या सगळ्या गोष्टी वारंवार जीवनामध्ये आल्यामुळं आणि प्रत्येक जन्मामध्ये आल्यामुळं हळूहळू त्याच्या जीवनाचं उन्नयन होतं, त्याचं जीवन ऊर्ध्वगामी व्हायला सुरुवात होते. वारंवार भोग भोगल्यामुळं आणि भोगातली देखील व्यर्थता कळल्यामुळं भोगातून ज्याला अपवर्ग असं शास्त्र म्हणतं, भोगातूनच प्रगती भोगातूनच वर जाण्याची प्रवृत्ती अशी निर्माण होते. भोग भोगणारा मनुष्यच कालांतराने या भोगामध्ये अर्थ नाही असं म्हणत जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा पुढच्या जन्मामध्ये त्याच्या ठिकाणी भोग प्रवृत्ती असते पण अपवर्गाच्या न्यायाने त्याच्या ठिकाणी ईश्वर भावना थोडी अधिक जास्त होते. म्हणून अबोधानी जन्माला आलेला आहे खरा आणि असा जन्म होत असताना कधी कधी अबोधाचा भाग अगदी कमी पण आहे म्हणून जन्म केवळ आणि ईश्वरत्वाकडे जाण्याच्या साधना खूप केलेल्या आहेत पण पूर्ण झाल्या नाहीत म्हणून पुढच्या जन्मात तो साधना करतो. असा साधना करणारा मनुष्य देखील जन्माच्या मागे पुढच्या जन्मात अधिक साधना असा करायला लागतो. भगवंत असं म्हणतात की ये यथा माम प्रपद्यंते तांस्तत थैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तनते मनुष्याहा पार्थ सर्वशहा. कोणत्याही दिशेने तो चालो तो माझ्याचकडे येतो. भोगांच्या दिशेने जरी चालला तरी कालांतराने कित्येक जन्माने तो माझ्याच दिशेने येईल. कारण हे भोग भोगणारा अंतर्यामी जो आहे तो मुळातच मुक्त आहे. त्याला समजता भोगामधला देखील वैयर्थ त्याला समजतं हळूहळू. आणि अशा प्रकारे अनेक जन्म करत आल्यामुळं तो एक जन्म कधीतरी असा त्याचा येतो की त्या जन्मामध्ये तो तरुणपणी संतांकडे येतो. तो एका योग्य वेळेला असं मी म्हणेन संतांकडे येतो. कारण त्याही जन्मातली त्याची ती प्रक्रिया चालूच असते. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज संतांचं तुम्हाला कधीही आकर्षण वाटत नाही. मी माझ्या कितीतरी खूप चांगल्या मित्रांना स्वामीजींकडे घेऊन गेलो आणि मोठ्या उत्सुकतेने विचारलं की कसं वाटलं. पण त्यांच्या ठिकाणी ती वैचारिक प्रक्रिया पूर्णच झाली नव्हती. त्यांना असं विशेष काहीच जाणवलं नाही. जेवढं मला त्यांच्याकडे गेल्यानंतर रोज रोज त्यांच्याकडे जावं मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे त्यांचे चरण सोडू नयेत सतत त्यांच्या संगतीत राहावं त्यांचं बोलणं सतत ऐकावं असं जसं मला वाटलं तसं सत्प्रवृत्त असणाऱ्या चांगल्या संस्कारांच्या इतर व्यक्तींना वाटलं नाही असं माझ्या लक्षात आलं. याचं कारण चालू जन्मामध्ये देखील ते सत्प्रवृत्त असले तरी ती वैचारिक प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. ती जशी पूर्ण होईल म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला देखील हात धरून घेऊन येऊ शकता. पण त्याची वैचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज तुम्ही त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि तुम्ही संतांकडे येता जसा उत्कलन बिंदू असतो की नाही तसा उत्कलन बिंदू प्राप्त झाल्याखेरीज पाण्याची वाफ होत नाही. तसं काहीस घडतं. अबोधानी जन्म झाला काही दोष नाही. पण तो बोधाकडे झेपावायला सुरुवात होते. ईश्वराच्या जन्माचं तर सोडूनच द्या. कारण ईश्वराचा जन्म हा मायेला स्वाधीन करून आपला आपण जन्माला मी येतो असंच भगवंत म्हणतात. अजहा अपि सन अव्ययात्मा. मी जन्मरहित आहे याचं भान कधीही न सुटताच मी जन्म घेतो. भूतानाम ईश्वरोपि सन असा एवढा मोठा जन्म जन्माला येताना त्या येणाऱ्या व्यक्तीलाच मी अजय आहे असा भाव असा बोध आणि सर्व भूतमात्रांमध्ये जो ईश्वर म्हणतात त्या ईश्वराचाच परिपूर्ण भाव माझ्या ठिकाणी आहे. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय आणि माझ्या दिव्य अशा प्रकृतीला बलवान अशा प्रकृतीला मी स्वाधीन करतो आणि संभवा मी आत्ममायया त्या मायेला स्वाधीन करून मी जन्माला येतो. ही गोष्ट भगवंतांच्या बाबतीत घडत असेल पण हीही वाईट नाही की अशा प्रकारच्या गोष्टी घडत घडत संस्कार शेष जे आहेत त्या योगानी अबोध का होईना पण त्याच्यामध्ये मोठ्या बोधाचं प्रमाण कळत न कळत साठवलेला असा जीव जन्म घेतो. आता तो ईश्वर होण्याची शक्यता तो परमात्मा होण्याची शक्यता आहे या जन्मामध्ये आहे. प्रोबॅबिलिटी आहे शक्यता आहे. हा प्रोबॅबिलिटी हा शब्द स्टॅटिस्टिशियन जे आहेत त्यांच्या फार फार आवडणारा शब्द आहे त्यांना. हो की नाही गिरीश? प्रोबॅबिलिटीचा अर्थ असा की हे होऊ शकतात होतील याची खात्री नाही त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात. बरोबर आहे. हे होऊ शकतात पण होतीलच असं नाही. ते होण्याची शक्यता भरपूर आहे. कारण परत या जन्मामध्ये कोणाच्या संगतीला येतो कसा प्रभाव पडतो मागच्या जन्मामध्ये जिथपर्यंत आलेला आहे त्याला धरून या जन्मामध्ये तो आपलं आपण काय वाढवतोय. कारण कर्म कर्माचे परिणाम सतत होत असतात. मग या जन्मामध्ये ईश्वराकडं परमात्म्याकडं ईश्वरत्वाकडं कितपत जाता येईल याचा विचार आम्ही करावा की जशी होईल तशी साधना करावी. जसं होईल तसं असं म्हटलं तर तुमच्या हातून काहीच होणार नाही. जसं होईल तसं याचा खरा अर्थ असा की जितकं होईल तितकं म्हणजे तुमच्या शक्तीनुसार जितकं होईल तितकं असा खरा अर्थ आहे. पण नेहमी घेतला जातो जितपत होईल तितपत. आम्ही करू आमच्यावर अवलंबून आहे. जिथं ज्या ठिकाणी शक्तीचं शेवटचं टोक तुटून पडतं तेवढी शक्ती लावणं याला यथाशक्ती म्हणतात. पण एखादा दानशूर मनुष्य आपण जर गेलो तर म्हणतो आता एवढं शक्य यथाशक्य दिलेलं आहे तो दांभिक असतो. यथाशक्य याचा अर्थ त्याला जेवढं शक्य तेवढं म्हणजे कितीतरी तो देऊ शकतो. पण आपण फार न जाणता शब्द वापरत असतो म्हणजे मला आता जेवढं शक्य आहे तेवढं आपलं एवढं घ्या आणि समाधानी व्हा असं म्हणायचं. यथाशक्य आम्ही आपले प्रयत्न करतो म्हणजे बाकीचं करता करता जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं करतो असं. पण विनोबा म्हणतात की यथाशक्य म्हणजे तुमच्या शक्तीचं टोक तुटेपर्यंत प्रयत्न. यथा म्हणजे जेवढी तुमची शक्ती आहे तेवढी असा जर प्रयत्न केला तर लवकर जाता येईल. अंबुरा महाराज उमदीकर महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर 6 महिने उमदीकर महाराजांनी अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं की असं असं नाम घ्यायचं आणि इथं दृष्टी ठेवायची. तर रात्र दिवस जेवण खाण झोप सगळं सोडून इथं दृष्टी लावायची हे इतकं त्यांनी मनावर घेतलं की 6 महिन्यांनी ते उमदीकर महाराजांना भेटायला आले. ते म्हणाले तुम्ही मला काय करून ठेवले माझे डोळे जायची वेळ आली खापऱ्या झाल्या डोळ्याच्या. ते म्हणाले तू काय करतोस तुम्ही इथं पाहायला सांगितलं मला. म्हणजे त्या अरुणीची गोष्ट आहे ना की इथं बांधावर पडून राहा म्हटल्यानंतर तो पडूनच राहिला उठ म्हणेपर्यंत जसं तसं. ते म्हणाले अरे अंबुराया सगळे व्यवहार दिवसातले कर आणि 9 तास जरी दृष्टी लावलीस तरी पुष्कळ झालं. 9 तास दृष्टी लाव असं म्हणाले. तेव्हापासून ते 9 तासाची साधना करायला लागले. आपल्याला जितकं करता येईल तितकं जितकं अधिक करता येईल तितकं जशी होईल तशी याचा जर असा अर्थ घेतला तर मला खूप आवडेल. जशी होईल तशी जितकी होईल तितकी अशी साधना जर केली आणि संतांनी अशी साधना केलेली आहे. अबोधातून जन्म होईल मान्य आहे. श्रीधर स्वामी महाराजांनी कशी साधना केली रामकृष्णांनी कशी साधना केली. जशी होईल तशी साधना केली जितकी होईल तितकी जितपत होईल तितपत असा अर्थ नाही. त्यामुळं जितकी जास्त साधना करता येईल तितकी जास्त साधना जर केली तर या जन्मामध्ये ईश्वरत्वाकडं निश्चित जाता येईल. आता एक गोष्ट तर निश्चित आहे की अबोधाने आपण जन्माला आलो बोधाने नाही जन्माला आलो एवढं तर निश्चित झालं. पण आपल्याला पूर्ण शक्यता आहे आणि इतरांमध्ये आणि जे सद्गुरूंचे अंकित आहेत गुरुपुत्र आहेत त्यांच्यामध्ये फरक असा आहे की सद्गुरूंनी त्यांच्या अंतर्यामी वन्ही चेतवलेला असतो. त्यांच्या आत पाहून त्यांच्या आतल्या परमात्म्याकडे पाहून त्यांनी सांगितलेलं असतं की तेच तू आहेस. त्यामुळं सद्गुरूंच्या उपदेशानंतर जीवनामध्ये फार फरक पडतो आणि हा फरक जो टिकून ठेवतो आपल्या स्वप्रयत्नांनी तो 5-10 वर्षात 10-20 वर्षात 20-30 वर्षात किती सांगू, तो तेच होऊन राहतो. जितकं लवकर करेल तितका, जितकं जास्त करेल तितका, जितका ध्यास घेईल तितका हे होण्याची शक्यता अधिक. आणि आपल्याला अनुग्रह झालाय, खूप गडबड आहे, ऑफिसला जायचंय, कपडे घालायचेत, घरातले कपडे बदलायचेत, बायकोला सांगितलं की मी आता येतो नाश्त्याला, वाढच मला, 5 मिनिटं बसला, श्लोक म्हटला, म्हटले, 1-2 श्वास घेतले, 5-7 मिनिटं कसं तरी ध्यान केलं, उठला, त्याला नाही, त्याला ते तितकं मुळीच जमणार नाही. तुटक मन एकवटले त्याने तेने फुटक ध्यान केले, अशाने मात्र होणार नाही. त्यामुळं चांगले भरपूर प्रयत्न जो करतो, स्वामीजी सांगत असत की 1.5 तास, सुरुवातीला सांगत असत 3 तास. मी जेव्हा जायला सुरुवात केली स्वामीजींकडे तेव्हा ते 3 तास म्हणत असत. त्या 3 तासामध्ये त्यांची सगळी पारमार्थिक साधना होती, मात्र जे श्रवण आणि ध्यान आणि सत्संगती मिळून 3 तास असला तरी पुरे, असं मी माझ्या पुरता तेव्हा अर्थ घेतला. आणि या 3 तासापेक्षाही जास्त आपल्याला जितकं मिळवता येईल तितकं मिळवायचं, त्याच्यात 1.5 तासाचं ध्यान मी तेव्हा करत असे. तर अधिकाधिक आपण संसारी आहोत, आपल्याला नोकरी उद्योग व्यवसाय सगळं करायचं आहे, पण एवढा वेळ जर आपण काढला तर आपल्याला ही प्रोबॅबिलिटी आहेच आहे, निश्चित निश्चित आपण ईश्वरत्वाकडे जाऊ शकतो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.